योहानाचे दुसरे पत्र दुसरे योहान अध्याय एक। वडिलाकडून देवाने निवडलेल्या बाईंना व तिच्या मुलांना सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीती करतो आणि तुमच्यावर प्रीती करणारा मी एकटाच नाही तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे सर्वजण सुद्धा प्रीती करतात। या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते ते आमच्यामध्ये अनंत काळपर्यंत राहील। देव पित्यापासून आणि पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचपासून कृपा दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपणाबरोबर राहोत। पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुमची काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले म्हणून मला फार आनंद झाला। आणि आता बाई कुरिया, मी तुला नम्रपणे विनंती करतो की आपण एकमेकांवर प्रीती करावी। मी ही तुला नवी आज्ञा करतो असे नाही तर जी प्रारंभापासून तुला देण्यात आलेली होती आणि त्याच्या आज्ञेत राहणे म्हणजेच प्रीती करणे होय। हीच आज्ञा आहे जी तुम्ही सुरुवातीपासून ऐकली आहे की तुम्ही प्रीतीचे जीवन जगावे। येशू मानवी देह धारण करून या जगात आला। या गोष्टीवर विश्वास न ठेवणारे अनेक फसवे भोंदू लोक जगात निघाले आहेत। असा फसविणारा भोंदू मनुष्य हाच ख्रिस्त विरोधी होय। सावध असा यासाठी की ज्यासाठी आम्ही काम केले ते तुम्ही हातचे जाऊ देऊ नये तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हाला मिळावे। जो मनुष्य ख्रिस्ताविषयीच्या शिकवणुकीप्रमाणे चालत नाही तर तिचे उल्लंघन करीतो त्याला देव मिळाला नाही। जो कोणी ख्रिस्ताविषयीच्या शिकवणुकीप्रमाणे चालतो त्याला देव पिता व पुत्र असे दोन्हीही मिळाले आहेत। जर एखादा मनुष्य तुमच्या घरी आला आणि ख्रिस्ताची शिकवण आचरणात आणीत नसला तर त्याला आपल्या घरात घेऊ नका किंवा त्याला सलामही करू नका। कारण अशा मनुष्याला जो कोणी सलाम करतो तो त्याच्या वाईट कामांमध्ये सहभागी होतो। मला जरी अनेक गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत तरी त्या तुम्हाला मी शाई व लेखनीने लिहू इच्छित नाही तर त्याऐवजी तुम्हाला भेटावे व प्रत्यक्ष सर्व काही बोलावे अशी आशा मनात बाळगून आहे। म्हणजे आपला आनंद त्यामुळे परिपूर्ण होईल। देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणीची मुले तुम्हाला सलाम सांगतात।